चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उत्तर प्रदेश मध्ये आधुनिक पद्धतीने ऊस शेती करण्यासाठी जागरूकता रॅली। बजाज साखर कारखाना इटई मैदानाच्या वतीने बुधवारी जागरूकता रॅली काढण्यात आली। रॅलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊसाची शेती आधुनिक पद्धतीने करण्यासाठी जागरूक करण्यात आलं। याबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्यात आलं। हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली। यावेळी बोलताना कारखान्याचे संचालक PS चतुर्वेदी म्हणाले, ऊसाची शेती ही रोखीचं पीक आहे। ही शेती चांगल्या प्रकारे करून आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्याचं हे एक महत्त्वाचं साधन आहे। कारखाना व्यवस्थापन शेतकऱ्यांसोबत आहे। ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना वेळेवर खत, बी बियाणं, कीटकनाशकांची फवारणी करावी याबाबत सांगण्यात आलं। रॅलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊस लागवडीची पद्धत, शेती तयार करण्याची पद्धत, ऊसासाठी जमीन शोधणं, ऊस बियांची निवड, त्याचा प्रयोग याबाबत माहिती देऊन जागरूकता करण्यात आली। याप्रसंगी मॅनेजर रामायण पांडेय, KP सिंह, श्रवण आणि ध्रुवकुमार आदी उपस्थित होते।